93.5 Red FM War Morning No. 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. T20 वर्ल्ड कप, महिला वर्ल्ड कप आणि पुरुष वर्ल्ड कप दोघांच्याही संघांमध्ये फार सुंदर सुंदर मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इंग्लंडनं अंतिम फेरीमध्ये स्वतःचं तिकीट नक्की केलेलं आहे. न्यूझीलंड जो प्रत्येक मॅच आत्तापर्यंत दणदणीत विजय मिळवत होता, न्यूझीलंडवर 7 गडी राखून इंग्लंडनं विजय मिळवला आणि अंतिम फेरीमध्ये एंट्री मारलेली आहे. आता 4 एक गेला तर आणखीन 3 एक जाण्याची वेळ आजची आहे. वेस्ट इंडिज की इंडिया कोण जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. डेफिनेटली वेस्ट इंडिजच जाणार ही आपल्या मनातली भावना आहे, पण धाकधूक धाकधूक सगळ्यांनाच होत आहे कारण कडक संघ आहे वेस्ट इंडिजकडून. ऑस्ट्रेलियानं विजय मिळवलेला आहे इंग्लंडवर. हे मी आता महिला टीमबद्दल बोलतो आहे, मग आपण पुरुष टीमबद्दल बोलत होतो, ठीक आहे. आणि अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलियानं धडक मारलेली आहे. बघूयात आता फायनल्स दोनही टीम्सचे आपल्याला कशा मिळतात पाहायला आणि कोणकोणत्या टीम फायनल मॅचेसमध्ये आपल्याला दिसणार आहेत. एकूणच 4 ट्रॅक्स प्ले करतो आहे थोड्याच वेळात. दमायला झालं रे अक्षरशः, काय दमणं आहे ना आयुष्यात होतं कधी कधी, का दमायला झालं आहे मला सांगतो तुम्हाला. जरा थोडा स्वाद बोलूयात याबद्दल. थकवा, दमणं, झोप, अवघड प्रकरण आहेत सगळी. सुपर हिट्स 93.5 रेड FM बजाते राहो.